नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. आसामातल्या गुवाहाटी शारान आयज दनपरा लोकप्रिय गोपीनाथ बारडोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केले. तशेंच तांच्या नांवान उभारिल्ल्या विमानतळाच्या नव्या टर्मिनला भायर आसामाचे पयले मुखेलमंत्री गोपीनाथ बारडोलोई हांची 80 फूट उंचायेच्या पुतळ्याचे उक्तावण केले. गुवाहाटीतल्या भौशीक मेळाव्याक संबोधित करताना प्रधानमंत्र्यांनी सांगले, आयज उदरगतीचो उत्सव मनोवपाचो दीस आनी परतून एक फावट आसामाच्या उदरगतीक नवो अध्याय जोडला. हो फकत आसामाचो न्हय तर पुराय ईशान्य देशाच्या उदरगतीचो उत्सव आसा अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हटले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सशस्त्र सीम दळ म्हळ्यारूच SSB तांच्या रायसिंग डे निमतान सगळ्या कर्मचाऱ्यांक परबीं दिल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्र्यांनी सांगले, SSBचे अखंड समर्पण सेवा आनी बलिदानाची उचेली परंपरा आसा. तांणी फुडें सांगले, ह्या दळाची कर्तव्याची घट भावना राष्ट्राचे सुरक्षेचो एक म्हत्वाचो खांब थारला. आव्हानात्मक वाठारान आनी मागणी आशिल्ल्या कार्यावळीच्या परिस्थितीत देशाची राखण करपाक SSB कर्मचाऱ्यांची भूमिका उजवाडाक हाडून श्री मोदी हांणी सांगले की हे दळ राष्ट्राचे सेवेन सदांच जागरूक आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान हांचो विकसीत भारत GRAM विधेयकाच्या हेताचेर भर दिवपी लेख शेअर केला. सोशल मिडिया पोस्टांत श्री मोदी हांणी सांगले, आधुनिक रोजगार हमी चौकटी वरवीं ग्रामीण उदरनिर्वाहांत बदल करपाचेर हे विधेयक आसा. शेतकी उत्पादकता सुदारपा वांगडाच कामगारांची सुरक्षितताय घटमूट करप, थळावे नियोजन आसपाव, कल्याणकारी येवजण्यो एकठांय करप आनी फ्रंटलाईन क्षमता वाडो हाचेर विधेयक भर दिता अशें श्री चौहान स्पष्ट करता अशें तांणी सांगले. हें विधेयक समाज कल्याणाचे रोल बॅक न्हय तर ताचे नुतनीकरण, विकसीत आनी आत्मनिर्भर ग्रामीण भारताच्या दृष्टीकोनाकडे जुळटा अशें प्रधानमंत्री हांणी अधोरेखीत केला. विकसीत भारताचे परराष्ट्र धोरण महत्वाकांक्षी आसूंक जाय, दीर्घकाळाची क्षितीज वाडोवपाची येवजण आसूंक जाय अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ SJ हांणी म्हटला. जागतिक स्थिती आनी घटमूट करपा खातीर जाय तितल्या इश्ट देशांचो आस्पाव करपाची गरज आसा हाचेर तांणी भर दिलो. पुण्यान जाल्ल्या सिम्बॉयसीस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या 22व्या दिक्षांत सुवाळ्यान विद्यार्थ्यांक संबोधित करताना डॉ जयशंकर हांणी तरणाट्यांक, खास करून विद्यार्थ्यांक, विकसीत भारत 2047 हे ध्येय साध्य करपा खातीर देशाच्या प्रगतीचे मुखेल चालक जावपाचो उलो मारलो. ह्या सुवाळ्यान डॉ जयशंकर मुखेल सोयरे आशिल्ले. सध्याच्या काळात तंत्रगिन्यान, भांडवल आणि गुंतवणूक यासारख्या वाठारांनी महत्वाचा दबाव आणि ताण असा असं विदेश व्यवहार मंत्र्यांनी नजरे घालले. फुडाराच्या आव्हानांना तोंड दिवपा खातीर भारतान आपली उत्पादन क्षमता वाढवप, तंत्रिक वाढ आणि एकंदर क्षमता निर्माण करपाचेर चढ लक्ष दिवपाची गरज असा असे त्यांनी मुखार सांगले. लडाखान आज लडाखी नव्या वर्षा निमतान लोसार महोत्सव मनयतात. नायब राज्यपाल रविंदर गुप्ता हांणी लडाखान भक्ती आनी खोशयेन भरिल्ल्या पारंपारीक नव्या वर्साची म्हळ्यार लोसारची भांगराळ्या खिणाची लडाखाच्या लोकांक परबी भेटयल्या. लोसार सगळ्यांच्या जिणेन शांती, समृद्धी आनी मोग आनी एकवट घेवन यो अशें मागणे नायब राज्यपाल रविंदर गुप्ता हांणी मागले. खेळ. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळान येवपी ICC T20 विश्वचषक 2026 खातीर 15 खेळगड्यांचो पंगड जाहीर केला. सूर्यकुमार यादव T20 विश्वचषक पंगडाचे फुडारपण करतलो. फिटनेस आनी फॉर्माच्या हुस्क्याक लागून शुभमन गिलाक देगेक दवरला. अक्षर पटेलाक परतून उपपद मेळ्ळा. विकेट किपर बल्लेबाज इशांत किशन, संजू सॅमसन आनी अभिषेक शर्मा, जाल्यार रिंकू सिंग, तिलक वर्मा, पेस ऑलराउंडर हार्दिक पांड्या, शिवम दुबे, स्पिन ऑलराउंडर अक्षर, वॉशिंग्टन सुंदर आणि रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, हर्षदीप सिंग आणि हर्षित राणा हांचो पंगडान आसपाव असा. हवामान. भारतीय हवामान खात्यान फुडले 4 दीस अस्तंत बंगालाच्या वाठाराचेर बर्फ पडपाचो अदमास उक्तायला. जम्मू काश्मीर आणि लडाखान फाल्यां व्हड प्रमाणात बर्फ पडपाची शक्यताय असा अशें भारतीय हवामान खात्यान मुखार सांगला. दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, अस्तंत उत्तर प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश आणि बिहारात फाल्यां सकाळी मेरेन दाट धुके असपाची शक्यताय असा असो भारतीय हवामान खात्याचो अदमास असा. आयज तेलंगणा आणि कर्नाटक थंड ल्हार अणभवपाक मेळूं येता अशें हो भारतीय हवामान खात्यान सांगला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. नमस्कार.